chinimandi.com podcast. शिवभोजन थाळीचा 1 कोटीहून अधिक लोकांना आधार. गोरगरीब आणि गरजू लोकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्यात शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. दिनांक 26 जानेवारी 2020 पासून आजपर्यंत 1,08,70 थाळ्यांचे वितरण झाले आहे. योजनेने राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला असून राज्यासाठी ही योजना वरदान ठरत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत 848 केंद्रे कार्यरत असून योजनेचा विस्तार करून ही योजना तालुका स्तरापर्यंत लाभवण्यात येत आहे. महिनानिहाय थाळ्यांचे वितरण. जानेवारी महिन्यात 79,918, फेब्रुवारी महिन्यात 4,67,869, मार्च महिन्यात 5,78,131, एप्रिल महिन्यात 24,99,000, मे महिन्यात 33,84,000, जून महिन्यात 29 जूनपर्यंत 29,91,755 शिवभोजन थाळ्यांचे वितरण झाले आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात 5 रुपये थाळीप्रमाणे योजनेतून जेवण उपलब्ध करून दिल्याने काम करणारे मजूर, स्थलांतरित लोक, बेघर लोक तसेच बाहेरगावी अडकलेले विद्यार्थी आणि इतर सर्वच नागरिकांना या थाळीने आधार देण्याचे आणि भूक भागवण्याचे काम केले आहे. या अडचणीच्या काळात अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने अतिशय सुयोग्य पद्धतीने योजनेचे संनियंत्रण आणि व्यवस्थापन केल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी विभागाच्या सर्व कर्मचारी अधिकारी वर्गाचे, शिवभोजन केंद्राच्या चालकांचे कौतुक केले. केंद्राची स्वच्छता, शिवभोजन केंद्र चालकांना देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ठेवणे, निर्जंतुकीकरण करणे, कर्मचाऱ्यांची वारंवार साबणाने हात धुणे तसेच मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.